नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता. यो सत्कार मुखेल खबरो. आलायते शुल्क घेवपी अनुदानित शिक्षण संस्थाचेर कारवाय जातली, मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांची शिटकावणी. गोंय शालांत मंडळाची धावेची पुरवण परिक्षा 10 जुना सावन, अंदूच्या निकालात चलयांची बाजी. राज्यात दुधाचे उत्पादन वाढोवपाक सल्लागाराची नेमणूक. दूद उत्पादकांनी घेवचो लाव, मुखेलमंत्र्यांचे आवाहन. अंदू मॉन्सून केरळात पावतलो 31 मेक. हवामान खात्याचो अदमास. आलायते शुल्क घेवपी अनुदानित शिक्षण संस्थांचेर कारवाय जातली अशी शिटकावणी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. लॅब टॅक्निशियना सयत शिक्षण वाठारांतल्या पदां खातीरच्या भरती नेमांत बदल करपाचो विचार आसा. अनुनवीक राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हळ्यार एनईपी लागू करपाचो सरकाराचो यत्न आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी परवरी मंत्रालयांत पत्रकार परिशद घेतली. ह्यावेळार शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकार, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, एससीईआरटीच्यो संचालक मेघना शिटगांवकर हजर आशिल्ल्यो. कांय अनुदानित शाळा विद्यार्थ्यांकडच्यान आलायते शुल्क घेतात. सरकाराकडल्यान अनुदानित संस्थांक देखभाल तशेंच हेर सुविधांखातीर अनुदान मेळटा. आलायते शुल्क घेवप हो गैरव्यवहार आसा. शुल्काच्या नांवाखाला आलायते पयशे घेवपी संस्थांचेर सरकार खर कारवाय करतलो अशी शिटकावणी मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिली. विद्यालयांनी शिक्षकांचो उणाव ना, शिक्षकांक प्रशिक्षण दिवपाचो वावर सुरू जाला. सरकारी विद्यालयांनी अनुदानित विद्यालयाच्या तुळनेत सुमार दर्जाचे विद्यार्थी शिकतात. शिक्षकांच्या यत्नाक लागून निकाल बरो लागला. 100% निकाल लागिल्ल्या विद्यालयांच्या मुख्याध्यापकांचो भोवमान जातलो अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगलें. शिक्षण वाठारांतली भरती पोरण्या नेमा प्रमाण जाता. भरती नेमांत बदल करपाचो विचार सरकारान चलयला. लॅब टॅक्निशियन पदां खातीर विज्ञान शाखेच्या पदवीधरांची भरती जातली अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगलें. अनुनवीक राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करपाचो यत्न आसा अशें तांणी म्हळें. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या तयारीचो नियाळ घेवपा खातीर शुक्रारा बसका जातली अशी माहिती शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकार हांणी दिली. गोंय शालांत मंडळाची 10वीची पुरवण परिक्षा 10 जुना सावन सुरू जातली. परिक्षेचे वेळापत्रक आनीक कांय दिसां भितर जाहीर जातले अशें गोंय शालांत मंडळान सांगलां. काल जाहीर जाल्ल्या 10वीच्या परिक्षेत नापास जाल्ल्या विद्यार्थ्यांक हे परिक्षेक बसून पास जावपाची संद आसा अशें शालांत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्टी हांणी सांगलां. ए टिकेट मेळिल्ल्यांनी तशेंच नीट्स इम्प्रुव्हमेंट मेळिल्ल्या विद्यार्थ्यांनी ह्या परिक्षेक बसून पास जावन 11वीक प्रवेश घेवपाची संद आसा. नापास जाल्ल्या विद्यार्थ्यांचे शिक्षणीक वर्स बुडचे न्हय म्हूण पुरवणी परिक्षा जून म्हयन्यांत घेवपाचे निश्चित केलां. गोवा माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान 10वीच्या परिक्षेचो निकाल जाहीर केला. अंदू 92.38% निकाल लागलो आनी 12वीच्या निकाला प्रमाण 10वेतू इचल्ल्यांचो टक्को वाडयलो. कांय शाळांनी अंतर्गत गुण धाडूंक नाशिल्ल्यान 97 विद्यार्थ्यांचो निकाल राखीव दवरचो पडलो. परिक्षेक नोंदणी केल्ली तातूंतली 24 जाण बसले ना. वट्ट 9318 विद्यार्थी परिक्षेक बशिल्ले, तातूंतले 8555 उत्तीर्ण जाले. काणकोण तालुक्याचो सर्वाधिक निकाल 95.2% इतलो लागलो. फाल्यां सावन संकेत थळाव्यान निकाल घेवपाक मेळटलो, तर गुणपत्रिकेची प्रत घेवपाक 350 रुपया प्रतिपद प्रत अशी 20 मे म्हणसर दिवपाक मेळटली. उत्तर पत्रिकेच्या फेर तपासणी खातीर 700 रुपया एका विशया खातीर शुल्क आसात. ताका लागून 27 मे म्हणसर अर्ज करपाक मेळटले. राज्याक दर दिसाक 4.5 लाख लिटर दुधाची गरज आसा, पूण राज्यात फक्त 60,000 लिटर दुधाचे उत्पादन आसा. फुडाराक डेरी फार्मात दुधाचे उत्पादन वाढोवपा खातीर कुडणे हांगाच्या गोमांचल डेरीन तयारी चलयल्या. येता त्या 5 वर्सात साखळी मतदारसंघातल्या गोमांच्या डेअरीची 25,000 लिटर दूध उत्पादनाची मोख आसा अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगलें. साखळी रवींद्र भवनात गोमांचल डेअरी आनी हेर शेतकरी आनी दूध उत्पादकांची बसका जाली. हे वेळार मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या वांगडा सुभाष मळीक, सल्लागार बालाजी रेड्डी आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. गोमांच्या डेअरीकडे जोडिल्ल्या दूध उत्पादकांक उत्पादन करपाक सगळे सहकार्य आनी मजत मेळची म्हण बंगळुरूचे बालाजी रेड्डी हांचे सल्लागार म्हण नेमणूक केल्या. हेरांनी ताचो लाव घेवन साखळी मतदारसंघाचें नांव वयर काडपाक गोमांच्या डेअरीकडेन जोडचें अशें आवाहन मुखेलमंत्र्यांनी केलें. योग्य मार्गदर्शन, गायी खरेदी, वैजकी उपचार, पशुखाद्य अशी पुरवण करून दूध उत्पादनांत वाड करतले अशें मुखेलमंत्री मुखार उलयले. सहकार बँकींग क्षेत्रांत राज्यांत अव्वल आशिल्ली बँक द गोवा अर्बन कॉपरेटीव्ह बँकेन डिजिटायझेशनाकडेन प्रभावीपणान आपली वाटचाल सुरू केल्या. बँके वतीन युनिफायड पेमेंट्स इंटरफेस म्हळ्यार यूपीआय आनी इमिजिएट पेमेंट सिस्टम म्हळ्यार आयएमपीएस अशो 2 सुविधा उपलब्ध करतले अशी माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ अनिल गावणेकार आनी उपाध्यक्ष संदीप खाणेपारकार हांणी दिल्या. यूपीआय आनी आयएमपीएस ह्या दोनूय सुविधांक लागून गिरायकांक 24 वरां बँकेकडच्यान पयशे धाडप वा घेवपाक मोबायला वरवीं बेगोबेग सेवा उपलब्ध जातली. हाका लागून गिरायकांचो वेळ आनी पयसो वाटवतलो आनी जलदरित्या हस्तांतरण जावन गिरायकांक आपले वेव्हार बेगोबेग पुराय करपाक शक्य जातले. यूपीआय वरवीं गिरायकांक जीपे, पेटीएम, भीम तशेंच फोनपे सारकिल्ल्या एपा वरवीं पयशे हस्तांतरीत करपाक मेळटले. तशेंच बँकेन हालींच जीओसीबी ही मोबायल बँकींग एप्लिकेशन सुविधा सुरू केल्या. ह्या सुविधेवरवीं गिरायकांक घराकडच्यानूय बँकेतली आपली जमा, शिल्लक, अकाउंटाचो नियाळ, रिणाची माहिती, निधी हस्तांतरण, धनादेश आनी एटीएम वेवस्थापनाविशी मोबायलाचेर माहिती मेळपाक शकतली. या म्हयन्या सावन ह्यो डिजिटल सेवा सुरू करतले अशी माहिती अध्यक्ष गांवणेकार आनी उपाध्यक्ष खाणेपारकार हाणी दिल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. अंदू मॉन्सून 31 मे केरळात पावतलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. केरळात मॉन्सून पावतकच तो गोव्यात पावपाक 4 दीस लागतात. गोव्यात मॉन्सून पडपाच्या तारखेविशी सध्या तरी अदमास करप योग्य जावचे ना अशें पणजे वेचाळीचे मुखेली नमेश कुळकर्णी हांणी सांगला. हवामानात बदल जालो वा उण्या दाबाचो पट्टो तयार जालो जाल्यार केरळा उपरांत गोंयांत मॉन्सून पावपाक उशीर जावं येता. मॉन्सून कसो मुखार वता तें पळोवन फुडलो अदमास हवामान खातें जारी करतले अशें तांणी सांगलें. गोंयांत मॉन्सून जुनाच्या पयल्या सप्तकांत पावता पूण हाच्या पयली तो 2 सप्तका उपरांत सुद्दां पाविल्लो आसा. मजगतीं राज्यांत आडवळ पावस सुरूच आसा. आयज दिसभर दमट हवामान आशिल्लें. कांय वाठारांनी गडगडाट सयत पावसूय पडलो. अंदू आडवळ्या पावसाचें प्रमाण सरासरी परस 105% चड आसा. फाल्यां आनी परां गडगड मारून पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. राज्यातलें कमाल तापमान सध्या 36° परस उणें जालां. मुखारले 2 दीस पावस पडून वादळी वारें व्हांवपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. 16 आनी 17 मेक येलो अलर्ट तर 18 आनी 19 मेक ग्रीन अलर्ट जारी केला. दर्यादेगांनी वादळी वारें व्हांवपाची शक्यताय आसा आनी वराक 40 ते 50 किलोमिटर नेटान वारें व्हांवतले अशें हवामान खात्यान म्हळां. मुखावेल्या दिसांनी राज्यांत कमाल तापमान 35° सेल्सियस तर किमान 25° सेल्सियस उरू येता. तशेंच वातावरण उश्ण दमट आनी ढगाळ आसतले अशें हवामान खात्यान म्हळां. 2024-25 ह्या शैक्षणीक वर्साचो बीएड प्रवेश प्रक्रियेची कार्यावळ जाहीर जाल्या अशी माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे नोडल अधिकारी डॉ महादेव गांवस हांणी दिल्या. आयज तात्पुरती पात्रता यादी उच्च शिक्षण संचालनालयाच्या संकेतथळार प्रदर्शित करतले तर अंतीम गुणवत्ता वळेरी 29 मेक उपलब्ध जातली अशें तांणी सांगले. विद्यार्थ्यांनी अधिक तपशिला खातीर संकेतथळार भेट दिवची. अंतीम गुणवत्ता वळेरी जाहीर जाले उपरांत 5, 6 आनी 7 जूनाक प्रवेशाच्या पहिल्या फेरये खातीर समुपदेशन जातलें अशी माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे नोडल अधिकारी डॉ महादेव गांवस हांणी दिल्या. सांतिनेज पणजे हांगाच्या काकुला मॉल ते टोंक सांड उदक प्रक्रिया प्रकल्प एसटीपी मेरेनचो रस्तो स्मार्ट सिटीच्या कामा खातीर 10 जून म्हणसर येरादारी खातीर बंद दवरतले. सांतिनेज हांगाचो उजो पालोवपी दळाचे कार्यालय ते टोंक एसटीपी मेरेन मुखेल पायपलायन घालपाचे काम सुरू जातले देखून लोकांक येरादारी खातीर अडचण येवची न्हय म्हणून 10 ते 14 जून म्हणसर येरादारी खातीर रस्तो बंद दवरतले. नागरिकांनी ह्या रस्त्याचो वापर करप टाळचे अशें स्मार्ट सिटी वेवस्थापनान आवाहन केला. ही कामां कमी वेळात पुराय करपाक स्मार्ट सिटी वेवस्थापन वावुरता. ह्या कामा संबंधी नागरिकांचे कसले प्रस्न आसले तर sofficeatimaginepanji.com ह्या संकेतथळार संपर्क साधपाक शकतात. गोणेमूत काळीज यकृत ह्या सारख्या दुयेंसांचेर उपचार करपाक वापरिल्ल्या 41 वखदां आनी फॉर्म्युलेशनाचे दर सरकारान उणे केल्या. गरजेच्या वखदांचो दर लोकांक परवडपी उरचो ह्या खातीर नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग ऑथॉरिटी म्हळ्यार एनपीपीएच्या बसकेंत हो निर्णय घेतला. वखदां कंपनीन वेगवेगळ्या वखदांचो दर उणो जाल्ल्याची माहिती रोखडीच विक्रेत्यांक आनी स्टॉकिस्टांक दिवपाची सुचोवणी केल्या. सध्या चालू आशिल्ल्या लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या 4 टप्प्यांत 450 लाखापरस चड लोकांनी मतदान केलां. 2024 वर्साच्या सार्वत्रिक वेंचणुकेच्या पहिल्या 4 टप्प्यांत वट्ट 66.95% मतदान जालां अशी माहिती वेंचणूक आयोगान दिल्या. चड प्रमाणात मतदान हो भारतीय मतदाराकडच्यान संवसाराक एक संदेश आसा अशें मतदान मंडळान म्हळां. तशेंच उरिल्ल्या 3 टप्प्यांत मतदारांक व्हडा संख्येन मतदान करचें अशें सांगलां. तशेंच उरिल्ल्या 3 टप्प्यांत मतदारांक म्हायती दिवप प्रेरीत करप आनी सुविधा दिवपाचेर लक्ष केंद्रीत केलां अशें मतदान मंडळान म्हळां. मतदान प्रसार मोहीम चड खर करपाच्या यत्नात आयोगान नामनेच्या व्यक्तींक आनी भौशीक तशेंच खासगी संस्थांक एकामेकाकडेन जोडल्यात. आनी आतां खबरो सभोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. आलायते शुल्क घेवपी अनुदानीत शिक्षण संस्थाचेर कारवाय जातली मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांची शिटकावणी. गोंय शालांत मंडळाची 10वीची पुरवण परिक्षा 10 जूना सावन अनुजन निकालात चलयांची बाजी. राज्यात दुधाचे उत्पादन वाडोवपाक सल्लागाराची नेमणूक दूध उत्पादकांनी घेवचो लाव मुखेलमंत्र्यांचे आवाहन. अंदू मॉन्सून केरळात पावतलो 31 मेक हवामान खात्याचो अदमास. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.